ఆత్మానమాత్మన అన్యే कर्मयोगेन चापरे मागच्या सोमवारी आपण हा 13व्या अध्यायातला 24वा श्लोक सुरू केला. मी तुम्हाला मागच्या प्रवचनामध्ये जे सांगितलं त्याच्यावरून कदाचित भगवद्गीतेचा साधनेला किंवा मार्गाला प्रतिष्ठा देणारा किंवा पुरस्कार करणारा असा अग्रक्रम निश्चित कोणता असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उभाही राहू शकतो. आपण असं लक्षात ठेवू की भगवद्गीता ही अर्जुनाला निमित्त करून सर्वांकरता म्हणून सांगितली गेली. भगवद्गीतेचा जो श्रोता होता तो मुळात भगवंतांच्या समोर असलेली व्यक्ती म्हणून अर्जुन असल्यामुळं भगवंतांनी एखाद्या व्यक्तीला सांगत असताना ज्या पद्धतीने प्रयोग करून सांगितलं जातं त्या पद्धतीने भगवद्गीता सांगितलेली आहे. थेट जर अर्जुन ज्ञानाचा अधिकारी असता तर दुसऱ्या अध्यायापाशी भगवद्गीता संपली असती. याचं कारण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान सांगितलं. आत्मविषयक ज्ञान हे दुसऱ्या अध्यायाचं एक वैशिष्ट्य होतं आणि या आत्मविषयक ज्ञानाच्या बरोबरीनी भगवंतांनी कर्माचा देखील उपदेश अर्जुनाला केलेला होता. म्हणजे आत्मविषयक ज्ञान संपादन करून घेणं, बुद्धी ठसणं आणि त्या प्रकाराने त्या ज्ञानाला धक्का न पोचता, त्या ज्ञानामधून खाली न येता कशा पद्धतीने कर्म करता येतात याची युक्ती भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली. पण हा जो ज्ञानाचा विचार होता त्याचा अधिकारी अर्जुन नसल्यामुळं भगवंतांनी कर्मयोगापासून सुरुवात केली. एकूण जीवनाचं गणित सोडवायचं आहे. तुम्हाला एक गणिताचे शिक्षक एखादा टॉपिक समजवून सांगताहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने समजवून सांगितला ते जर तुम्हाला समजलं नाही तर अजून एका पद्धतीने दुसऱ्या एका मेथडनी ते गणित कसं सोडवायचं हे ते सांगतील, शिकवतील. आणि तेही न समजणाऱ्या अशा विद्यार्थ्यांकरता अजून कोणती तरी एखादी पद्धत शिक्षक सांगतील. या सगळ्या पद्धतीने गणित सोडवणं ही महत्वाची गोष्ट आहे. अग्रक्रम तत्वज्ञानाला प्रथम असावा, मग कर्माला असावा, मग ध्यानाला असावा, ही एक पद्धत झाली. ही पद्धत संन्यासी मंडळींची पद्धत आहे. शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे तर ते शास्त्राचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला एकदम झोंबण्याचा प्रयत्न करणं ही संन्यासियांची पद्धत आहे. त्याच्याकरता आपली सगळी आयडेंटिटी बाह्यतः पुसून टाकणं, आपलं जे नाव आहे तर त्या नावाचा त्याग करणं, कोणतं तरी अजून नाव स्वीकारेल ती व्यक्ती पण ते ज्ञानपूर्वक स्वीकारलं अशा भावाने ती स्वीकारेल, आपल्या घराचा त्याग करणं, अशी व्यक्ती कुठेतरी राहील अथवा फिरस्ती म्हणून राहील तरी देखील रात्री झोपताना एखादी गुहा तरी का होईना त्या व्यक्तीला आवश्यक असेल, तरी देखील घराचा त्याग त्यांनी केलेला आहे हे तर सत्य आहे. आपल्या कपड्यांचा, नेहमीच्या कपड्यांचा त्याग करेल, भगवी वस्त्र तरी घालेल किंवा एकदम लंगोटी घालून तरी फिरेल. ही जी बाह्य लक्षण आहेत त्या बाह्य लक्षणांच्या बरोबरीने महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर एकदम तत्वचिंतनामध्ये रमण्याचा ही व्यक्ती प्रयत्न करेल. भगवंतांनी भले भगवद्गीतेमध्ये क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सत्यचेतसाम असं म्हटलेलं असो, म्हटलेलं आहेच की अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्या पुरुषांना त्रास हा अधिक असतो. योगाशिवाय जे संन्यास धर्माचा स्वीकार करतात त्यांना संन्यास हा कष्टदायक असतो असं पाचव्या अध्यायामध्ये देखील भगवंत म्हणाले. पण अशी श्रेणी आहे त्याला काय करणार. आचार्य या पद्धतीने बाहेर पडले, श्रीधर स्वामी महाराज या पद्धतीने बाहेर पडले. त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत पर्णिटकर गुरुजींना, अनाथ विद्यार्थी गृहामध्ये असणारे शिक्षक विद्यार्थी असताना श्रीधर स्वामी महाराज जेव्हा पुणे सोडून गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की जो सनातन धर्म आहे त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून मी बाहेर पडेन, मी ज्ञान संपादन करेन, माझ्या दर्शनाने कोणालाही भगवंताची आठवण यावी एवढं पवित्र माझं जीवन असेल. कोणती साधना करणार आहे माहीत नाहीये, पण जो प्राचीन ज्ञान विचार आहे तो ज्ञान विचार मी प्राधान्याने माझ्या अंतःकरणामध्ये पक्का करीन, माझ्या बुद्धीमध्ये ठसवेन, आहे हा मार्ग. थोडे लोक जाऊ शकतात तरी देखील आहे. रमण महर्षी या मार्गाने गेले. कोण आहे मी हे शोधणं, तत्व विचार करणं, अर्जुनाला तो मार्ग झेपण्यासारखा नव्हता. मग भगवंतांनी परत अजून एक पद्धत सांगायला सुरुवात केली. ही पद्धत कर्मापासून सुरू झाली. आधीच्या पद्धतीमध्ये भगवंतांनी ज्ञानविचार सांगितला आणि असा ज्ञानविचार ठसलेला पुरुष कशी कर्म करतो या अंगाने कर्मयोग सांगितला. म्हणजे प्राधान्य ज्ञानविचाराला होतं, कर्माची साधनाही त्याला करायची होती पण ज्ञानविचाराच्या तुलनेनी दुय्यम होती. दुरेण ह्यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय असं भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटले. बुद्धी स्थिर राहण्याच्या तुलनेनी कर्मयोग हा दुय्यम आहे, गौण आहे. परत अर्जुन म्हणायला लागला, जर कर्मयोग गौण असेल तर मला तू कर्म कशाला करायला सांगतोस, मी बुद्धी स्थिर करून बसतो म्हणजे झालं. एकदम बुद्धी स्थिर करता येत नाही आणि अर्जुनाचा हा जो प्रश्न होता त्या प्रश्नावरून हा ज्ञान विचार अर्जुनाच्या ठिकाणी ठसलेला नव्हता हे उघड होतं. मग भगवंतांनी दुसरी जी पद्धत, त्याच्यामध्ये भगवंतांनी कर्मयोग प्रथम सांगितला. मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य, अध्यात्म चेतास, सगळी कर्म मला अर्पण करून अध्यात्म चेतस होऊन, अध्यात्म विचारांनी भारित होऊन, फळाशेकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करून, निराशी ही तसंच ममत्व देखील सोडून देऊन, निर्ममो भूत्वा युद्धस्व, म्हणजे कर्म करणं, विगत ज्वरा, हा भगवंतांनी कर्मयोग सांगितला. तरी देखील हा कर्मयोग सांगितल्यावर देखील भगवंतांच्या हे लक्षात आलं, भगवंतांनी अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल, अर्जुन परत परत गल्लत करत होता. कर्मयोग हा एका प्रकारे आज्ञेसारखा असं भगवंतांनी सांगितला, सर्व कर्म मला समर्पण करून. ती समर्पण करता आली नाही तर काय करायचं? आमची कर्म भगवंताला समर्पण व्हायच्या ऐवजी आमच्या इंद्रियांना समर्पण होतात, विषयांना समर्पण होतात. कर्मयोग तरी एवढा सोपा आहे असं कुठे आहे? अध्यात्म चेतसा, त्याच्या पाठोपाठ आत्मविचार सतत अंतःकरणामध्ये ठेवणं, हे तरी कुठं सोपं आहे? फलत्याग करणं हे सोपं आहे? निराशी ही तसंच ममत्वाचा त्याग करणं हे तरी सोपं आहे? आपला मुलगा शाळेत जातोय, बालवाडीत आहे, 4 वर्षांचं वय. पण जर 2 दिवस रडत घरी आला, कुठला तरी मुलगा त्याला त्रास देतो म्हणून रडत घरी आला, तर तिसऱ्या दिवशी आईच्या अंतःकरणात कालवा कालव व्हायला सुरुवात होते की शाळेत जावं का, पाहावं का, कोण मुलं काय त्रास देतात, कसं आहे, काय आहे. ममत्व सोडणं ही इतकी सोपी गोष्ट आहे. भगवंत म्हणतात निर्ममो भूत्वा, एवढं करून युद्धस्व विगत ज्वरा, म्हणजे ते तत्वचिंतन अंतःकरणात साठवणं, बुद्धीमध्ये स्थिर करणं आणि कर्म करणं हे अर्जुनाला कठीण वाटत होतं, भगवंतांनी कर्मयोग सांगितला. पण अशा प्रकारची कर्म करणं हे प्राधान्य जरी असलं तरी देखील ज्या देह मन आणि बुद्धीच्या नळ्यांमधून हे कर्म होणार त्यांना तशी सवय नाही ना असं कर्म करायची, ही अडचण आहे. डोळे विषयांकडे विकारांकडे धाव घेतात, कान विषयांकडे विकारांकडे धाव घेतात, सगळी इंद्रिय विषयांकडे विकारांकडे धाव घेतात, कर्मयोग कसा जमणार? मग भगवंतांनी कर्मयोग सांगितला, हा कर्मयोग जमावा म्हणून आपल्या स्वतःच्या देह मन बुद्धीला सुशिक्षित करण्यासाठी, सुयोग्य करण्यासाठी म्हणून ध्यान सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये जो ध्यान सांगितलं, भगवंतांनी क्रम बदलला, तेच गणित सोडवायचं आहे आत्मदर्शनाचं. पण आता अर्जुनापुढे अजून एक पद्धत ठेवली, कर्म सांगितली, अशी कर्म जमण्यासाठी जी देह मन बुद्धीची तयारी पाहिजे ती होण्यासाठी म्हणून ध्यानाचा अभ्यास सांगितला. अशा प्रकारे ध्यानाचा अभ्यास सांगून आत्मसंयमन योगाच्या सहाय्याने आत्मसुखाचा प्रत्यय येईल. बाहेर कर्म करत असताना देखील त्याच प्रकाशामध्ये कर्म करण्याचा अभ्यास सोपा होईल. आणि याच्या बरोबरीने भगवंतांनी सगळीकडे परमात्मा पाहण्यासाठी म्हणून 7वा अध्याय 9वा अध्याय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, असे देखील उपाय त्याच जीवनामध्ये समाविष्ट करून सांगितले. तेच गणित सोडवण्याची अजून एक युक्ती भगवंतांनी सांगितली. आणि आता असं जे जीवन आहे पहिल्या प्रकारचं भगवंतांनी सांगितलेलं, की ज्याच्यात प्राधान्याने ज्ञान विचार होता, पण कर्म करावी लागणारच होती. ती कोणत्या बोधाने तो करतो हे सांगत होते, आणि त्या ज्ञान विचाराच्या आणि कर्माच्या अंतर्गत ध्यान देखील होतच. तर नंतरच्या विचारामध्ये भगवंतांनी कर्मयोग प्रथम सांगितला, मग ध्यानयोग सांगितला, आणि या दोन्हीच्या साह्याने ज्ञानात कसं स्थिरावायचं ते सांगितलं. आता इथं जे भगवंत सांगतायत ती अजून वेगळी गोष्ट सांगतायत. आता ही वेगळी गोष्ट सांगण्याचं भगवंतांना कारण काय? जर अर्जुनाला योग्य असा उपदेश तिसऱ्या अध्यायापासून कर्म ध्यान मग ज्ञान असं भगवंतांनी सांगितला आणि हे ज्ञानकांड चालू आहे, तरी भगवंत सांगतायत की ध्यानेन आत्मनी पश्यंती. आता भगवंतांनी आधी कर्माचा उल्लेख न करता ध्यानाचा उल्लेख इथं प्रथम केला. हा प्राधान्यक्रम निश्चित काय सांगतो? आत्मनिश्चय हाच ज्याचा पक्का आहे, आत्मनिश्चय. पण ज्याला तत्वविचार एकदम झेपत नाहीये, एकदम संन्यास युक्ती जमत नाहीये, अशा व्यक्तींनी आत्मविचाराकडे जाण्यासाठी म्हणून प्रथम ध्यान करायला पाहिजे असं इथं भगवंत सांगतायत. अर्जुनाला लक्षात घेऊन कर्म हा प्रथम पर्याय मागे सांगितलेला होता, तर इथं ज्याचा आत्मनिश्चय आत्म्याकरताच जीवन जगायचं अशी ज्याची प्रामाणिक इच्छा आहे अशा व्यक्तींनी ध्यानेन आत्मनी पश्यंती ध्यानाला प्राधान्य देऊन जीवनाला सुरुवात करावी. केचित आत्मानमात्मना, अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. त्याच्यातूनच ज्ञानविचार निर्माण व्हावा, त्याच्यातूनच कर्मविचार देखील निर्माण व्हावा, अशा प्रकारची एक परंपरा भगवंत सांगतायत. भगवंत जेव्हा ध्यान प्रधान सांगतात तेव्हा कर्म करायला सांगतात, ज्ञान विचार साठवायला सांगतात. भगवंत जेव्हा कर्म करायला सांगतात ती कर्म भगवंतांनी सांगितली तशी जमवण्यासाठी म्हणून योग्य होणं हे गरजेचं आहे म्हणून ध्यान सांगतात आणि ज्ञान विचारही सांगतात. आणि जेव्हा प्रथम भगवंतांनी ज्ञान विचारच सांगितला तेव्हा त्याच्या अंतर्गत असणारा कर्माचा विचार सांगितला, कर्मयोग सांगितला, आणि स्थित प्रज्ञाच्या अंगाने ब्राह्मी स्थितीचं देखील भगवंतांनी वर्णन केलं. तसं ध्यान कर्म भक्ती ज्ञान या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येणार नाहीत, तरी देखील प्रकृती भिन्नत्वाप्रमाणे आणि अधिकार परत्वे प्रत्येक वेळेला क्रम बदलू शकतो. गणित तेच सोडवायचंय, गोंधळ होऊन द्यायचं कारण नाहीये, तेच गणित सोडवायचंय. पण ते गणित सोडवत असताना तुम्ही कुठून सुरुवात करायची हे फक्त बदलतं आहे. म्हणून कोणी ध्यानाला प्राधान्य देतील, ज्ञान विचार साठवतील, कर्मही करतील. कोणी ज्ञान विचाराला प्राधान्य देतील, कर्म करतील आणि ध्यानही करतील. कोणी कर्म विचाराला प्राधान्य देतील जसे विनोबांसारखे, पण ते ध्यानही करतील, ज्ञानाचाही विचार साठवतील. आचार्यांसारखे कोणीतरी प्रथम ज्ञानाचा विचारच करतील, मग तदनुषंगिक म्हणून ध्यान करतील आणि कर्मही करतील. वाट्याला आलेली कर्म संन्यासी जरी म्हटले तरी देखील त्या काळामध्ये देशाच्या चारही भागांना चार पीठं स्थापन करणं आणि कितव्या वर्षी 32 का 36व्या वर्षी त्यांनी देह ठेवला, इतक्या कमी कालखंडामध्ये प्रचंड कर्म आचार्यांनी केली. आचार्य काही कर्मयोगाच्या विरोधात नव्हते, म्हणून तशा तारतम्यानी या श्लोकांकडे पाहायला पाहिजे. ध्यान आणि ध्यानाने आत्मा पाहणं, आत्मानम आत्मना, आपणच आपल्या आत्म्याला पाहणं, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे, आपण असी आपण या नावं ज्ञान, आपणच आपल्याला पाहणं याला ज्ञान असं म्हणतात, आपणच आपल्याला पाहणं याला ध्यान असं म्हणतात. जेव्हा भगवंत ध्यानेन आत्मने पश्यंती असं म्हणतात तेव्हा ध्यानाचा एक विधी आहे, भगवंतांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे जो ध्यानमार्गी आहे त्या ध्यानमार्गी साधकांनी मोक्ष ही प्रधान इच्छा ठेवून अंतःकरणामध्ये मोक्षाकरता म्हणून प्रयत्नशील असावं. मोक्ष परायणा असे शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत. ध्यानाचा उपयोग ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी, खरंच ध्यानाने झोप चांगली लागते बरं का, म्हणजे ध्यानामध्ये ध्यानामध्ये झोप खूप चांगली लागते. ध्यानाचा प्रयत्न केला की झोप लागते, झोपेचा प्रयत्न केला की झोप लागत नाही, मग तो वाचायला बसतो. झोप लागत नाही असा कित्येकांचा प्रश्न असतो, अशा वेळेला ध्यान केलं की झोप लागते, प्रवचनाला आलं बसलं की झोप लागते. झोपेचे देखील काही हमखास उपाय आहेत. म्हणून झोप लागण्यासाठी ध्यान करायचं नाहीये, तर मोक्ष मिळवण्यासाठी ध्यान करायचं आहे. ती येते, सोनोपंत म्हणत असत, आम्ही बोलवत नाही तिला पण ती येते. मामांच्या समोर लोक झोपत असत, प्रवचन कीर्तन चालू असताना, तेव्हा मामा म्हणत असत आणि घोरायचे लोक. ते दिसायलाही चमत्कारिक दिसायचं, म्हणून कोणी त्याला हलवायचं तर मामा म्हणत असत की असू देत, तो बसलाय तर, त्याला झोपलाय तर झोपू देत, त्यांनी बोलवलेलं नाहीये, ती आली आहे आता काय करणार तो, असं मामा म्हणायचे. ध्यानाचा उद्देश स्मरण शक्ती वाढवणं नाही, ग्रहण शक्ती वाढवणं नाही, आकलन शक्ती वाढवणं नाही, एकाग्रता वाढवणं हा ध्यानाचा उद्देश नाही. अमेरिकेमध्ये जसं सांगितलं जातं त्या पद्धतीने काही व्याधी विकार कमी होणं हा ध्यानाचा उद्देश नाही. भगवद्गीता असं म्हणते की मोक्ष परायणा, हा जो मोक्षाची इच्छा करतो त्यांनी ध्यान करावं. कसं ध्यान करावं? तर सर्व विषय त्यांनी बाजूला सारावेत. मोक्षाची इच्छा करतो ना, सगळे विषय बाजूला सारावेत आणि मगच ध्यानाला बसावं. काही एक आंतरिक बळ आपल्यापाशी आहे, त्या बळाने जेवढा वेळ आपण ध्यानाला बसणार आहोत तेवढ्या वेळेमध्ये सांसारिक विचार करणार नाही असं ठणकावून सांगितलं पाहिजे मनाला, तू काय करशील बिषाद, मी करू देणार नाही. स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश, जसं होईल तसं होईल, डोळे मिटून बसलाय, अशा पराभूत मनस्थितीत ध्यान करायचं नाहीये. तर ध्यानाला बसत असतानाच जसा अरबी घोड्यावर बसणारा मनुष्य कसा चलाख पाहिजे, त्या घोड्याला समजतं की कोणी मान टाकली आपल्यावर, तो फेकून देतो. जर उत्तम घोडेस्वार नसेल तर चपळ घोडा वर बसलेल्याला फेकून देतो. तसं तुम्ही मनावर आरूढ होता आहात, मन फेकून देईल तुम्हाला, तुम्ही काय ध्यान कराल. म्हणून सुरुवातीलाच बजावा की ध्यान करायला निघालेल्या पुरुषांनी साधकांनी मनाला बजवावं की आता विषयाचा आणि माझा संबंध नसला पाहिजे, खबरदार, याला स्पर्शान कृत्वा बही ही बाह्यांश असं म्हणायचं. पैसा, विषय, कुटुंब, नोकरी, उद्योग धंदा, आज ऑफिसमध्ये जाऊन करायची, प्राधान्याने करायची कामं, हा ध्यानामध्ये आठवण्याचा विषय नाही. क्रिकेटची मॅच, ध्यानामध्ये काहीही नाही. बजावलं पाहिजे, मोक्षपरायण होऊन ध्यानाला बसलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, धरुनी आणीन करीन ध्यानस्थ, होईल तो अंत इंद्रियांचा, तुझाची तुझला करीन पारखी, मना तू विलोकी आपणासी. बहीण म्हणे मना, यश घेता हित ना तरी पतित पावशील. मी तुला धरून आणीन आणि ध्यानाला बसवीन. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधोनिया दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडला. काय ताकद आहे बघा, काहीतरी हिम्मत पाहिजे. ध्यानाला बसणाऱ्या माणसाने हिम्मत धरून बसलं पाहिजे. म्हणून मोक्ष इच्छा पाहिजे, तसंच सगळे विषय दूर सारून ध्यानाला बसणाऱ्यांनी बसावं. मग भगवंत असं म्हणतात की प्राणापानो सम उकृत्वा, आपल्या श्वासावर लक्ष द्यावं. प्राण आणि अपान हे समान राहतील असं पाहावं. काही वेळ प्राणांकडे लक्ष दिल्यामुळं, श्वासांकडे लक्ष दिल्यामुळं मन देखील शांत व्हायला मदत होते. मन, प्राण आणि वासना या ज्या तीन गोष्टी आहेत त्या एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणून प्राण किंवा वासना यापैकी एकाचा जर लय होईल तर मनाचा आणि उर्वरित एका गोष्टीचा लय होतो. कशाही एकाचा लय झाला तरी उरलेल्या दोघांचा लय होतो. म्हणून सुरुवातीला प्राण विजय ही ध्यानातली महत्वाची गोष्ट आहे. भगवंतांचे शब्द आहेत, प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ, आणि ते समान ठेवून मग नाकातल्या नाकात, जे आपलं जेवढं नाक आहे तेवढ्याच मध्ये जेमतेम प्राणशक्ती राहावी. दीर्घ श्वास अथवा अनियमित श्वास हे दोन्हीही नकोत. मन शांत व्हायच्या बेताला प्राण हे नाकातल्या नाकात असेच राहतात. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात कधी कधी पूर्ण थांबूनही जातात. नासा पुटवनी वारा वाहत असे अंगुळे बारा, तो गच्च धरूनी माघारा परतोनी ठाके. ते कधी कधी पूर्ण थांबतात, त्याला केवल कुंभक असं म्हणतात. पण त्या दरम्यान देखील केवळ नाकातल्या नाकात श्वास चाललेले असतात. आणि मग अशा प्रकारे प्राण विजय संपादन करत असतानाच डोळे कुठं ठेवायचे? चक्षुहू च एव अंतरे भ्रुवो, डोळे दोन भुवयांच्या अंतराच्या ठिकाणी, दोन भुवया जिथं एकमेकांना येऊन मिळतात त्या ठिकाणी पाहायचे, त्या ठिकाणी लावायचे. याचा शब्दशहा अर्थ घेऊन कोणी आपले दोन्ही डोळे इथं लावायचा प्रयत्न करतात. चक्षु म्हणजे तुमची पाहण्याची शक्ती. ही जी पाहण्याची शक्ती आहे त्या शक्तीने तुम्ही इथं पाहणं अपेक्षित आहे. हे डोळे तिरके करून लावायचे नाहीयेत. खरं म्हणजे काय आहे की कितीही कशाही पद्धतीने सांगितलं तरी देखील शब्द कमी सांगू शकतात. असं असल्यामुळं जो कोणी अनुभवी आहे तोच याचा अंतरंग उलगडून दाखवू शकतो. आणि मग मन बुद्धी हे दोन्ही आवरून मोक्ष परायण झालेला असा मुनीही, मोक्ष परायणा हा ज्यांनी दोन भुवयांच्या मध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली त्याला मौन प्राप्त होतं. ज्याला मौन प्राप्त झालं म्हणजे शब्द ज्याचे नाहीसे झाले ज्याच्यापासून, त्याला मुनी अथवा मौनी असं म्हणतात, त्या मौनीचाच मुनी झाला. त्यामुळं होतं काय, भगवंत असं म्हणतात की विगते इच्छा भय क्रोधाहा मूलगामी प्रेरणा त्याही नाहीशा होतात. इच्छा म्हणजे कामना, भय आणि क्रोध या गोष्टी संपुष्टात येतात. या देहबुद्धीशी जोडलेल्या असल्यामुळं देहबुद्धी नाहीशी झाली की इच्छा क्रोध आणि भय या तीन गोष्टी नाहीशा होतात. कारण इच्छा किंवा कामना देहाशी देहबुद्धीशी संबंधित आहे, भय देखील देहबुद्धीशी संबंधित आहे आणि क्रोध देखील देहबुद्धीशी संबंधित आहे. जर तो मुनी झाला म्हणजे मौनी झाला तर त्याच्या इच्छा कामना वासना भय क्रोध हे नाहीसे होऊन जातात. तो मुक्त होऊन जातो. यस सदा मुक्त एव सहा असा मुनी मुक्त होऊन जातो. तो मुक्त कोणत्या भावाने होतो त्याचंही वर्णन भगवंत करतात. तो मुक्त होतो याचा अर्थ अशा प्रकारच्या उत्तम ध्यानामध्ये, उत्तुंग ध्यानाच्या क्रियेमध्ये त्याला परमात्म्याचा आनंद होतो एवढंच नव्हे तर त्याच्या ठिकाणी जो आनंद असतो तो आनंदाचा भोग घेणारा परमात्मा असतो. तो परमात्मा होऊन या सुखाचा भोग घेतो. भोक्तारम यज्ञ तपसाम, जे काही ते तप किंवा यज्ञ किंवा ध्यान त्याच्याकडून घडतं त्याचा भोक्ता मी होऊन राहतो असं भगवंत म्हणतात. देहबुद्धी गेल्यानंतर या सुखाचा आनंद घेणारा कोण असतो तर परमात्माच असतो. परमात्माच याच्या अंगाने आपल्या स्वतःचा आनंद घेत राहतो. अशा प्रकारे भोक्तारम यज्ञ तपसाम पुढं काय, सर्व लोक महेश्वरम पुढं सुहृदम सर्वभूतानाम, सर्व भूतमात्रांचा सुहृद असा तो होतो. आणि परमात्मा देखील सर्व भूतमात्रांचा सुहृद आहे हे तो जाणतो. असं जाणल्यामुळं ज्ञात्वा माम शांती मृच्छती, तो शांतीला प्राप्त होतो. ही आहे ध्यानाची प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये सांगितलेली. ध्यानेन आत्मनी पश्यंती हा जो श्लोक भगवंतांनी सांगितला, कशा प्रकारे ध्यानाने तो आत्म्याला प्राप्त करतो. भगवंतांनी आत्ता जे मी वर्णन केलं ते पाचव्या अध्यायामध्ये येऊन गेलेलं आहे. सहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी परत हेच वर्णन केलं. तिथं भगवंतांनी बसायचं कसं इथपासून सांगायला सुरुवात केली. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिराः, पाठ मान मस्तक एका सरळ रेषेत पाहिजे, अचल पाहिजे, स्थिर होऊन बसलं पाहिजे. त्याच्यानंतर भगवंत असं म्हणतात की संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, आपल्या स्वतःच्या नासिकाग्राकडे पाहावं. कोणतं नासिकाग्र हे नाही, नाकाला दोन अग्र आहेत, जिथं कपाळाला नाक येऊन मिळतं त्या ठिकाणी. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम म्हणजे आधी जे सांगितलेलं आहे चक्षुः च एव अंतरे भ्रुवो, ते आणि संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, या शब्दाने एखाद वेळेला गोंधळ होईल, थोडेतरी डोळे उघडे ठेवेल आणि इथं पाहिल तो गोंधळ होऊ नये म्हणून भगवंत म्हणतात दिशाहा च न अवलोकयन, जे डोळे मिटून घ्यायचे. कोणतीच दिशा पाहायची नाहीये, डोळ्यांनी काहीही पाहायचं नाहीये, इथं लक्ष देऊन राहायचं आहे. असं केल्यानंतर काय होतं, इथं पाहत राहिल्यानंतर मन शांत व्हायला सुरुवात होते. प्रशांत आत्मा तो शांत होऊन जातो. विगत भीही परत बघा, भय नाहीस होतं. ब्रह्मचारी व्रते स्थिता, त्याच्या कामना नाहीशा होतात. देहबुद्धी नाहीशी होते. मनसंयम्य, मन पूर्णपणाने आवरलं जातं. मच्चित्तो, अशा वेळेला केवळ परमात्माच शिल्लक राहतो चित्तामध्ये. परमात्म भाव केवळ शिल्लक राहतो. युक्त, अशा रीतीने परमात्म्याशी तो एकरूप झालेला, जोडला गेलेला, युक्त झालेला असा असतो. आसीत, बसलेला असतो. मत पराहा, मीच परमगती आहे अशा भावनेने बसलेला असतो. म्हणजे मोक्ष परायण होऊन ध्यानाला बसायचं आहे, तसंच इथं सांगितलं की मतपर होणं हे ध्यानाचं खरं उद्दिष्ट आहे. मग भगवंत म्हणतात की युंजन एवं सदात्मानम, अशा प्रकारे सदा म्हणजे नित्य, नेहमी, रोज. योगी म्हणजे अशा प्रकारे ध्यानाचा अभ्यास करणारा, नियत मानसहा, त्याचं मन आवरलं जातं. शांतिम, परत शब्द आला जो सहाव्या अध्यायामध्ये, पाचव्या अध्यायात आला, परत इथं आला. शांतिम निर्वाण परमाम, निर्वाण परम अशी शांती त्याला प्राप्त होते. निर्वाण परम म्हणजे काय? जेव्हा देह पडतो तेव्हा त्याला निर्वाण असं म्हणतात. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशांतीही असतेच. देह गेल्यानंतर खऱ्या अर्थाने, देह पडल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्या श्रमांचा परिहार होतो. म्हणून एक निर्वाण परम अशा शांतीची कल्पना केलेली आहे. ही शांती निर्वाण म्हणजे देह पडल्यानंतर मिळायची नसून देह भाव गेल्यानंतर मिळते. अशी शांती हा योगी प्राप्त करतो. शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती. फार सुंदर वर्णन आहेत आणि एकसारखीच ध्यानाची प्रक्रिया आहे. सहाव्या अध्यायातच हे एवढं सांगितल्यानंतर भगवंतांनी परत एकदा समिंग अप केलं, तेव्हा ही गोष्ट परत एकदा सांगितली. भगवंत म्हणतात की संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा, संकल्प आणि संकल्पाने निर्माण होणाऱ्या कामना टाकून, संकल्पातून कामना निर्माण होतात, तरी हाची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवीचे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण केलेलं आहे. संकल्पाला होणारा पुत्र म्हणजे कामना, त्याच संकल्पातून अजून एक संकल्प निर्माण होतो कामनेच्या अंगाने, आणि ती कामना हाच संकल्प ठरून त्या कामनेतून, त्या संकल्पातून अजून एक कामना निर्माण होते, तो त्याच्या पुढे असणारा संकल्प. अशा रीतीने एका विचारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, हे न संपणारं तंत्र ध्यानामध्ये तो मोडून टाकतो. भगवंत असं म्हणतात की संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा, संकल्पातून निर्माण होणाऱ्या कामनांचा तो त्याग करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संकल्पांना तो पुत्र शोक दाखवतो. संकल्पाचा पुत्र तो गेला, कामना गेली, आता तो संकल्प पुढे काही करू शकत नाही. पुढे भगवंत असं म्हणतात की कामना टाकल्यानंतर किंवा कामनांकडे साक्षीत्वानी पाहिल्यानंतर मन आवरण्याला पुष्कळशी गती येते. आपल्याला मन आवरणं हे सोपं व्हायला लागतं. भगवंत म्हणतात मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंतत, सर्व बाजूनी मन आवरता येणं शक्य होतं. कारण संकल्पाला पुत्र शोक दाखवल्यानंतर मनाचे पायच मोडतात. जसा हात पाय तोडलेला, तुटलेला मनुष्य परिवार सोडून बाहेर जाऊ शकत नाही, तशी त्याची स्थिती होते. मन आणि मनाबरोबर सर्व इंद्रिय ग्राम याचं समंततः म्हणजे उत्तम रीतीने सर्व बाजूने आवरून असं नियमन उत्तम साधलं जातं. हे केल्यामुळं बुद्धी विषयापासून परावृत्त होते. शनैही शनैही उपरमेत, बुद्धीला उपरम उपरती प्राप्त होते. शनैही शनैही उपरमेत बुद्ध्या धृतीगृहीतया, अशा प्रकारे विषयापासून आवरली गेलेली बुद्धी ही धैर्य प्राप्त करते आणि अशा वेळेला आत्मसंस्थम मनः कृत्वा, मन हे आत्मसंस्थ तो करतो म्हणजे मनाची जागा आता आपण आत्मा आहोत हा भाव घेतो. इथं गोंधळ होऊ नये म्हणून भगवंत सांगतात न किंचिदपि चिंतयेत, मनानी चिंतन काही करायचं नाहीये. मी आत्मा असं चिंतन देखील मनानी करायचं नाहीये. असं करत असताना मन वारंवार बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. यतो यतो निश्चरती मनश चंचलम अस्थिरम, चंचल आणि अस्थिर असं मन ज्या ज्या ठिकाणी बाहेर म्हणून पडेल ततः ततः नियम्यैतत, त्या त्या ठिकाणून त्याला नियमित करून ओढून आणावं. आत्मनी एव वशम नयेत, मग भगवंत म्हणतात की प्रशांत मनसम, मग मन प्रशांत या स्थितीला प्राप्त होतो. परत तो शब्द आला शांती हा. प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैती, हा योगी उत्तम सुख प्राप्त करतो. शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम, तो ब्रह्माशी तादात्म्य पावतो. ध्यानेन आत्मनी पश्यंती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतोय. ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानमात्मना, याच्या बरोबरच भगवंतांनी आठव्या अध्यायामध्ये देखील ध्यानाचं वर्णन अगदी इन नटशेल असं केलं. पण ते याच सारखं असल्यामुळं आणि आपली आता वेळ झाली, हीच गोष्ट सर्व द्वार आणि संयम्य मनो हृदय निरुध्यच, याला हृदय असं म्हणतात. अशा प्रकारचं जे ध्यान आहे त्या ध्यानाने आत्मदर्शन घेता येतं. आत्मदर्शन हे ज्याच्या जीवनाचं प्रधान ध्येय आहे, कर्म नाही आणि ज्ञान विचार झेपत नाहीये, अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे तर ध्यान करायला पाहिजे. हे जे भगवंत सांगतायत त्या ध्यानाच्या या प्रक्रिया आहेत आणि या भगवद्गीता प्रणीत अशा आहेत, स्वतः भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. त्या अंगानी ध्यानेन आत्मनि पश्यंती केचिद आत्मानम आत्मना, याच्यावरचं निरूपण आपण पाहिलं. गंमत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर विशेष निरूपण केलेलं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद, निवडती शुद्ध आपणपे तया आपणपयाच्या पोटी आत्मध्यानाच्या दिठी देखतसे गा किरीटी आपणपेची, एवढंच सांगतात. याचं कारण परत परत किती सांगायचं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं नाही. मी देखील तुम्हाला सांगितलं जर असतं समजा की आपल्या इथं झालेला आहे 6 अध्याय, जर 8 तेच आहे, 5 अध्याय झालेला आहे तेच आहे आणि 8 सांगितला तेव्हा जे ध्यानाचं वर्णन केलं तेच आहे. ते 8 म्हणजे ध्यानेन आत्मनी पश्यंती. मग तुम्ही म्हणाल की मग इथं यायचं काही कारण नाहीये, तुम्हाला ते सारखं रिफ्रेश व्हायला हवंय. हे ऐकल्यामुळं तुम्हाला काहीतरी मिळतंय असं वाटतं, हे पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळं तुम्ही विचार करता की आपण आपलं काय राहतंय, आपण काय करायला पाहिजे, काहीतरी अजून एखादी युक्ती समजतीये का बघू असा तुम्ही विचार करता. आणि तो स्वाभाविक आहे. आत्मनिष्ठ, आत्मप्रवण, आत्मज्ञान हे ज्याचं प्रधान ध्येय आहे असा मनुष्य ध्यानेन आत्मनि पश्यंती केचिद आत्मानम आत्मना अन्ये, आता यांच्यापेक्षा दुसरे असतील ते सांख्येन योगेन, पुढच्या वेळेला पाहू, कर्मयोगेन चापरे अजून पुढच्या वेळेला पाहू, पण कर्मयोग सांगताना मी जर परत तिसऱ्या अध्यायापासून पाचव्या अध्यायापर्यंत सांगितले तर त्यामुळे एवढं सांगणार नाही. एकेका प्रवचनामध्ये एक विषय आपण घेऊया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.